सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर मैं हूं अभिनीत, आपके साथ वेलकम करता हूं आप सभी का सुपर हिट गानों के बाद। सो कल संडे था आणि काल होती वटपौर्णिमा। मी तुम्हाला विचारलं की काल यु नो ज्यावेळेस मी वडाची पूजा करण्याकरता गेला होता छान नटून थटून, त्यावेळेस तुम्हाला कोणी तू खूप सुंदर दिसतीस अशी कॉम्प्लिमेंट दिली होती का, किंवा तुम्ही कुणाला अशी कॉम्प्लिमेंट दिली होती का? मला फोन आलाय, ऐकत मला कोणी फोन केलाय आणि ह्यांनी कुणाला कॉम्प्लिमेंट दिली होती? मंजुषाजी सांगा मला काल तुम्हाला यु नो सगळ्यात सुंदर कोण वाटलं होतं, कुणाला तुम्ही कॉम्प्लिमेंट दिली होती सुंदर दिसतीस म्हणून?
कॉम्प्लिमेंट तर सगळ्यांनाच दिली होती, सगळ्याच मैत्रिणी माझ्या दिसायला खूप सुंदर आहे।
बरं,
हा सासूबाईला कॉम्प्लिमेंट दिली, बाई तुम्ही आज खूप सुंदर दिसताय।
अच्छा, सासूबाईंना?
हो।
वा वा क्या बात आहे, मस्का तो नाही मारी थी ना सासू मागो?
मस्का नाही हो, काल खरंच छान दिसत होते त्या।
अच्छा अच्छा ओके,
हमेशा दिसतात पण काल न नऊवारी वगैरे वगैरे म्हणून आणखीन छान दिसत होत्या।
वा वा क्या बात आहे। आणि तुमच्याकडनं कॉम्प्लिमेंट मिळाली म्हणजे सुनबाईंकडनं कॉम्प्लिमेंट मिळाली म्हणजे सासूबाई खुश झाले असतील? नाही,
खूप खूप खुश होते, कालचा दिवस एकदम छान।
आणि सोबत
पर्या वगैरे काय म्हणते ना तसं दिसत होत्या।
अच्छा डायरेक्ट परी, वा वा मस्तच ना
सगळ्यात।
अच्छा पण तुम्हाला काय वाटतं मंजुषाजी, म्हणजे एरवी काय होतं ना, बायका ज्यावेळेस तारीफ करतात समोरच्याची किंवा समोरच्या महिलेची त्यावेळेस ती वरवरची असते असं म्हणतात, नाही का? खरंय का?
नाही हो, वरवरची माझ्या मी माझ्या बघण्याच्या दृष्टिकोनातून तर वरवर नसतं, जे असतं ते मनातून असतं।
अच्छा,
काही करतही असतील पण मग मी तर मनातून करते।
ओके खूप छान। महिला मंडळ सांगा काल तुमच्या ग्रुपमध्ये सगळ्यात सुंदर कोण दिसत होतं, ज्यांना तुम्ही खूप सुंदर दिसतीस अशी कॉम्प्लिमेंट दिली होती किंवा तुम्हाला अशी कॉम्प्लिमेंट मिळाली का? मला फोन करा, नंबर आहे माझा 9607007935। रिपीट करतो नंबर 9607007935 हा माझा नंबर आहे। तब तक गाणं आमके पास आ रहा है बादशाह का शिमू लाइट। ऐकतोय थोड्या वेळात ओनली ऑन 93.5 रेड एफएम। मैं हूँ अभिनीत, आपके साथ बजाते रहो।